लोक आणि बऱ्याच काळानंतर म्हणजे मध्ये गॅप बरीच पडल्यानंतर परत जेव्हा बोलायचा प्रसंग येतो तेव्हा परत परत त्याच्यावर बोलावं असं वाटतं. आशा करता नाही की तुम्ही विसरलेले आहात. मी मागच्या वेळेला काय प्रवचन केलं ते तुम्हाला जरी पूर्ण आठवत असलं तरी देखील त्याला जोडून घेण्यासाठी एकदम मी अशी सुरुवात करू शकत नाही. हा जो ओम तत्सत अशा प्रकारचा तीन प्रकारचा निर्देश ब्रह्माचा शास्त्रामध्ये सांगितला गेला हा निर्देश हे ब्रह्मनाम म्हणून ओळखलं गेलं आणि या निर्देशाप्रमाणे कोणत्याही कर्माची सिद्धता करावी यज्ञासकट असं वेद आणि ब्राह्मण यांनी ठरवून टाकलं. यांनी त्याप्रमाणेच या निर्देशाप्रमाणेच या ब्रह्मनामाचा उपयोग केला विनियोग केला असं मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं. विनियोग हा ज्ञानेश्वर महाराजांनी नियोजिलेला शब्द आहे. तैसे आदरी जैल सत्कर्म उच्चरी जैल ब्रह्मनाम परी नेणी जैल जरी वर्म विनियोगाचे. एक वेळ सत्कर्माचं आचरण होईल ब्रह्मनामाचंही उच्चारण होईल पण सत्कर्म आणि ब्रह्मनाम यांचा विनियोग परस्पर संबंध आणि एकमेकांचा उपयोग माहीत असणं गरजेचं आहे. तो माहीत नसेल तर ते असं म्हणतात की कापुराचे थळीव आणून देईल दैव. कापराचं अलंकार ही ज्ञानेश्वर महाराजांची कल्पना. सुवर्णाचे अलंकार धातूचे अलंकार आपल्याला माहीत आहेत पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात कापुराचे थळीव आणून देईल दैव. म्हणजे एखाद्याला दैववशात मला माहीत नाही मोती जितका गळ्यात सुंदर दिसतो तसा कापूर दिसतो की नाही मला माहीत नाही पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की कापुराचे अलंकार दैवगत्या जरी मिळाले लेवो जाणण्याची आडव तेथ असे बापा. ते वापरायचे कसे ती अडचण कायमच राहील. ते वापरायचे कसे हे जर माहीत नसेल तर वापरण्याबद्दल अडचण कायमच राहील. तशा प्रकारे सत्कर्माचं आचरण असेल आणि ब्रह्मनाम देखील माहीत असेल दोन्हीही माहीत असेल तरी दोन्हींचा एकत्रित समन्वय माहीत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून हा विनियोग शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला. विनियोग याचा अर्थ उपयोग वापर. विनियोग हा गेल्या दोन तीन प्रवचनांचा विषय झाला की विनियोग म्हणजे एक प्रकारचं अनुशासन. ज्या अनुशासनाच्या योगानी आपण कर्माच्या प्रारंभी ब्रह्माचं स्मरण करणार ब्रह्माचा ब्रह्मभावाचा अनुभव घेणार असं अपेक्षित आहे. ध्यानानी ओंकार गोचर करणं म्हणजे अनुभवाला येणं. आवाज जरा कमी वाटतोय मला. आणि प्रारंभी परमात्म्याबद्दल ची प्रचिती घेतल्यानंतर आपण कर्माला जेव्हा हात घालतो तेव्हा इंद्रियांनी बाहेरच्या जगतामध्ये कर्म करतो. कर्माची सामग्री बाहेर आहे, इंद्रिय देखील बाहेर आहेत. परांची खानी व्यतृणत स्वयंभू तस्मात परान पश्यती. इंद्रियांची मुखं बाहेर बसवलेली आहेत आणि इंद्रियांच्या सहाय्यानेच कोणतंही कर्म होणार. म्हणून हे जे कर्म होणार ते कर्म परमात्म्याचं स्मरण केल्यानंतर, परमात्मा ठाई पाडल्यानंतर, ध्यानामध्ये परमात्म्याशी एकरूपता संपादन केल्यानंतर जेव्हा कर्माचा प्रसंग येतो तेव्हा ती एकरूपता कोलमडून पडते असा अनुभव आहे. आपण परमात्मा स्वरूप आहोत वगैरे, तोच मी आहे इत्यादी या सगळ्या गोष्टी बाजूला जातात आणि इंद्रियांची स्वाभाविक धाव विषयांकडे जाते. मन कार्यरत होतं. ध्यानामध्ये जे मनाचं अमन झालेलं असतं ते मन कार्यरत होतं, ते विकारासहित कार्यरत होतं आणि त्याचं कार्य देखील जगतामध्ये असतं. म्हणून जगत तत् या शब्दांनी जे लक्षित होणारं जगत आहे, तर ते जगत देखील परमात्मा स्वरूपच आहे असं लक्षात घेणं इंद्रियांनी देखील आणि कर्म करणाऱ्यांनी देखील आवश्यक आहे. म्हणून तत् या शब्दाचा विनियोग आहे. मी कारकून म्हणून बँकेमध्ये पासबुक भरून देत होतो, क्लिअरिंग करत होतो, जे काही माझ्या वाट्याला येईल ते काम मी करत होतो. ते काम बाहेरच्या जगतातलं होतं आणि कोणाचं तरी इतराचं दुसऱ्याचं काम मी करत होतो. तुम्ही व्यवसाय करायचा आणि त्याचं अकाउंटिंग बँकेच्या दृष्टीने आम्ही करत होतो, बरोबर आहे? आणि कोणीही तेच करतो. तुम्ही करत असलेलं कोणतंही काम हे जगतासंबंधी असतं, दुसऱ्याची सेवा म्हणून असतं. कुठेही केलं तरी, एखाद्या मठात आश्रमात केलेलं काम असो किंवा कारखान्यात केलेलं काम असो, त्या कामांनी जगताची सेवा होत असते. कोणाचंही कोणतंही काम असेल तरी, अगदी गृहिणी घरामध्ये स्वयंपाक करत असली तरी देखील तिच्या बरोबरीने अनेकांची सेवा होत असते, अनेकांकरता ती करत असते. हे जे अनेक आहेत तेही परमात्मा स्वरूप आहेत, हा तत् या शब्दाचा विनियोग लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हे करणारा जो आहे तो मी, देह मनबुद्धीच्याही आत असणारा शुद्ध जाणीव स्वरूप, ज्याच्या अधिष्ठानावर देह मनबुद्धी काम करतात असा तो अविनाशी जाणीव स्वरूप चैतन्य मात्र आनंदरूप परमात्माच आहे. म्हणून ओम या ब्रह्मनामांनी सुरुवातीला परमात्म्याची प्रचिती घेतली तरी देखील कर्म करत असताना ज्याच्या संबंधी कर्म करतो आहोत तो परमात्मा आहे आणि जो कर्म करतो आहे तो, ज्याच्या सत्तेवर कर्म घडत आहे तोही परमात्मा आहे हे लक्षात घेणं हा या ब्रह्मनामाचा विनियोग आहे. आणि हा विनियोग अतिशय महत्वाचा आहे. हा केवळ उच्चारण्याचा शब्द नाही, जसं भगवद्गीता संपली, एक अध्याय संपला की ओम तत्सत इति श्रीमद भगवद्गीतासु, त्याकरता तो ओम तत्सत शब्द नाहीये. त्याकरता देखील आहे पण त्याचा विनियोग असा आहे की मी जाणून घेतलं की परमात्मा काय आहे, या अक्षराक्षरामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे तेही परमात्मा स्वरूप आहे आणि ज्यांनी हे वाचलं किंवा पठन केलं तोही परमात्मा स्वरूप आहे हे लक्षात घेऊन इति श्रीमद भगवद गीतासु उपनिषदसु प्रवचनकार प्रवचन झाल्यावर हरिओम तत्सत म्हणतो. तर हरिओम तत्सत म्हणजे अशा रीतीने ब्रह्मभावाचा अनुभव घेऊन ज्यांना प्रवचन म्हणजे संत वचन पूर्वी सांगितली गेलेली वचन परत सांगणं म्हणजे प्रवचन आहे. स्वतःच्या बुद्धीने नाही, शास्त्रांनी सांगितलेलं, सद्गुरूंनी सांगितलेलं, उपनिषदांनी सांगितलेलं, ते समोर बसलेल्या श्रोत्यांना ते ब्रह्मस्वरूप आहेत या भावनेने मी सांगितलं म्हणून सत शब्द आहे. आणि सांगणारा मी देखील विसरलो नव्हतो की मी परमात्मा स्वरूप आहे. म्हणून प्रवचनकार प्रवचन झाल्यावर ओम तत् सत म्हणतो किंवा त्यांनी ओम तत् सत म्हणावं. हा उपचार नाहीये, हे कर्मकांड नाहीये असंही भगवद्गीता सांगते आहे. त्याच्यामध्ये या प्रत्येक शब्दाचा विनियोग आपण मागच्या वेळेपासून पाहत होतो. मागच्या प्रवचनाच्या अगदी शेवटी शेवटी ओंकार ध्यानानी गोचर करायचा असं जे म्हटलं, ध्यान करत असताना आपली जाणीव शक्ती ती ओळखता येते बरं का? आत्ता या क्षणाला तुमची जाणीव शक्ती कुठे आहे? थोडे तुम्ही सावध झालात तर तुमच्या लक्षात येतं. तुम्ही अगदी इंद्रिय भावावर असाल तर ती अधोमुख असते. आत्ता या क्षणाला शक्यता अशी आहे की तुमची जाणीव शक्ती तुमच्या हृदयाच्या ठिकाणी असेल, इथं कुठेतरी इथून ऐकत असाल इथं ती जाणीव शक्ती असेल, अथवा ती थोडीशी वर देखील असेल, कंठापाशी देखील असेल. ही जी जाणीव शक्ती आहे, ही जाणीव शक्ती युक्तीनी तुम्हाला ऊर्ध्वगामी करायची आहे. ध्यान काय ते तुम्हाला मी सांगतोय. जाणीव शक्ती युक्तीनी ऊर्ध्वगामी करण्यासाठी म्हणून तुम्ही त्या जाणीव शक्तीला श्वासावर बांधता. एरवी ती जाणीव शक्ती कुठंच धरता येत नाही. सर्वसाधारणपणाने असं समजलं जातं की नाभीपासोनी ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत. नाभीस्थानापासून ते ब्रह्मरंध्र म्हणजे हे आज्ञाचक्र किंवा हा टाळूच्या खालचा प्रदेश, मस्तकाचा जो माथा आहे त्याच्या जस्ट म्हणतात तसं खाली जे ठिकाण आहे ते ठिकाण ब्रह्माचं ठिकाण समजलं जातं. तिथं मानवी मेंदू आहे, तिथं पूर्ण जाणीव किंवा प्युअर इंटलेक्ट आहे, पण तो आत्ता सांप्रत इथून ऐकतो आहे. कोणाचा? प्रत्यक्षता इथंच आहे, मस्तकापाशीच आहे. त्याला ऊर्ध्वगामी करायचं आहे. त्याला ऊर्ध्वगामी करण्यासाठी म्हणून प्रत्येक संप्रदायामध्ये काही एक प्राणायाम अथवा श्वसन सांगितलं जातं. त्या श्वसनाचा आधार घेऊन त्याला वर ऊर्ध्वगामी करणं हा हेतू असतो. धरिता सो सांडिता हम अखंड चाले सोहम सोहम असं समर्थ म्हणतात. श्वासावर लक्ष ठेवून आपली जाणीव शक्ती ऊर्ध्वगामी करणं आणि ऊर्ध्वगामी केल्यानंतर तिथं ती क्षणभर थांबून ठेवणं आणि क्षण क्षण तशी ती थांबत असताना परत हम असं म्हणताना खाली सोडणं, असं म्हणताना त्या जाणीव शक्तीला वर खाली तुम्ही तुमच्या स्वप्रयत्नांनी करायला सुरुवात करता. आणि अशी काही काळ काही श्वास तुम्ही वर खाली ती जाणीव शक्ती जर करू शकलात तर ती या ठिकाणी आहे, चिदाकाशात, मस्तकाकाशात, मूर्धनी आकाशात, असा अनुभव घेणं तुम्हाला सोपं होतं. आणि त्या ठिकाणी तुम्ही केवळ थांबून राहायचं आहे. या थांबण्याच्या दरम्यान विचार उठतील तर उठणारा विचार सोडून द्यायचा आहे. जसा श्वास घेताना संपला घेऊन आणि सोडणं तर सुरू झालेलं नाही, या दरम्यान एक शून्य स्थिती येते. तसं तिथं विचार जर स्फुट विचार उठायला सुरुवात झाली तर एक विचार उठला, काही वेळ चालला आणि निमाला. विचाराचा पूर्व क्षण, वृत्तीचा पूर्व क्षण, मध्य क्षण आणि वृत्तीचा अंत क्षण, शेवटचा क्षण, एकाच क्षणामध्ये उठणाऱ्या वृत्तीचे हे विभाग वृत्तीचा नाश होतो असं शास्त्र म्हणतं. वृत्तीचा ध्वंस होतो, ती नाहीशी होते आणि परत त्याला अनुकूल अशी पुढची वृत्ती उठते. तुम्हाला जेव्हा वाटतं की तुम्ही सलग विचार करता तेव्हा तो सलग मुळीच नसतो. फ्रॅक्शन ऑफ सेकंद तुम्ही थांबलेले असता आणि परत विचार सुरू झालेला असतो. जसे आता तुम्ही माझ्याकडे एकटक पाहत आहात, पण तुमचं पाहणं एकटक नाहीये. तुमचा मेंदू थोड्या काळानंतर ते पाहण्याची क्रिया सोडून देतो आणि परत चालू करतो. ते पाहण्यामधलं शून्य असतं. शास्त्रज्ञ असं म्हणतात की नेत्रपटलावर जी प्रतिमा उमटलेली असते, जशी तुमच्या नेत्रपटलावर माझी प्रतिमा सातत्याने दिसते, एक क्षणाकरता मेंदूनी काम थांबवलं आणि परत सुरू केलं तरी देखील ती तशीच राहिल्यामुळे तुम्ही माझ्याकडे सलग पाहत आहात असं तुम्हाला वाटतं. आणि ते अतिशय किंचित काळाकरता होत असल्यामुळं मध्ये शून्य तुमच्या लक्षात येत नाही, पण आपल्या प्रत्येक क्रियेमध्ये शून्य आहे. तसं श्वासाच्या ठिकाणी असणारं शून्य आणि मग नंतर वृत्तीच्या ठिकाणी असणारं शून्य तुम्हाला समजायला सुरुवात होते. दोन वृत्तींच्या मध्ये वृत्तीरहितता निर्माण होते आणि ती वाढायला सुरुवात होते. ती जेव्हा दीर्घ होते, दीर्घ याचा अर्थही लक्षात घ्या, दीर्घ म्हणजे फार थोडा काळ आहे, म्हणजे 30 सेकंद 40 सेकंद याला मी दीर्घ म्हणतोय. एक मिनिट, 1/4 मिनिट, 1.5 मिनिट इतका जर काळ झाला तर शून्य म्हणजे वृत्तीरहितता. आणि वृत्तीरहितता आहे हे समजणारे तुम्ही, तुम्हाला समजत असतं की आता विचार उठत नाहीये. त्या ठिकाणी दोन गोष्टी असतात. एक म्हणजे विचार नाही अशी स्थिती, आणि विचार नाही अशी स्थिती समजणारे तुम्ही. तो जो शून्य भाव आहे तो शून्य भाव देखील तुमच्या बोधानी, तुमच्या प्रकाशानी प्रकाशित होतो. याचा अर्थ ते शून्य नाहीसं होतं आणि फक्त तुम्ही उरता. शुद्ध अधिष्ठान किंवा शुद्ध मी, शुद्ध जाणीव असं त्याचं स्वरूप असतं. आणि ते आपल्या स्वतःला आपण अविनाशी चिन्मात्र सुखमय आहोत असं जाणतं. तो मुळातच सुखस्वरूपच असतो, तो आनंद स्वरूपच असतो. आणि तो ज्या स्थितीमध्ये स्वतः असतो त्या स्थितीला तो प्राप्त होतो. ही गोष्ट वृत्ती नाहीशी झाल्यावर होते, वृत्तीरहितेत ही गोष्ट होते. याला आत्मदर्शन असं म्हणतात, याला स्वरूपबोध असं म्हणतात. हा ध्यानाचा विनियोग मी तुम्हाला सांगतो आहे. ध्यानाचा हा विनियोग म्हणजे ध्यानाने परमात्मा ठाई पाडणं, क्षण, दोन क्षण, चार क्षण आणि एका बैठकीमध्ये अशी 2-3 आवर्तनं. एकदा तुम्हाला समजलं, परत विचार उठायला सुरुवात झाली, त्या विचाराकडे तुम्ही परत साक्षीत्वाने पाहिलं, ते विचार हळूहळू गेले, कमी झाले, नाहीसे झाले, शून्य स्थिती दीर्घकाळ थोडी राहिली, आत्मभान निर्माण झालं. तसंच ही स्थिती नामानी देखील प्राप्त होते. ब्रह्मनाम जे म्हटलेलं आहे तसं नामस्मरण आणि ध्यान या एकमेकांच्या खूप जवळच्या गोष्टी आहेत. ध्यानामध्ये वृत्तीरहितता महत्वाची आहे, तर नामस्मरणामध्ये वृत्तीचा विनियोग किंवा वापर करणं अशी नामाची संकल्पना आहे. ध्यानाच्या संकल्पनेमध्ये जे जगत आहे म्हणजे मनात उठणारं जगताचं दर्शन, डोळे मिटल्यानंतर देखील ते होत असतं. तुम्ही संसाराचा विचार करता, तुम्ही नातेवाईकांचा विचार करता, तुम्ही मुलाबाळांचा विचार करता, ध्यानात देखील जगत शिल्लक राहतं सुरुवातीला, पण नंतर नाहीसं होतं. जशी वृत्ती लोप होतो, जगत हे जगत दर्शन हा वृत्तीचा खेळ समजला जातो. तसेही आता तुम्ही डोळे उघडून आहात आणि तुमच्या ठिकाणी कोणतीच वृत्ती उठत नाहीये, असं जर झालं तर तुम्हाला जगताचा कोणताच विशिष्ट बोध होणार नाही. तुमच्या समोर प्रवचन करायला कोण बसलाय, तुम्हाला वृत्तीच उठली नाही, त्याच्या मागे स्वामीजींचा फोटो आहे, आपल्याला होणारं सगळं ज्ञान हे वृत्ती ज्ञान आहे, आणि जर वृत्तीच उठली नाही तर एक स्थिर परमात्माच शिल्लक राहतो. पण डोळे उघडल्यानंतर निदान दृश्य तरी दिसतं, त्या दृश्याची बुजावणी तरी करावी लागते. डोळे मिटल्यावर ते अतिशय सोपं आहे, असं असल्यामुळे ध्यान हे डोळे मिटूनच केलं जातं. पण तिथं वृत्तीरहितता सांगितली जाते. तर नामस्मरणामध्ये जगत तुम्ही नाम घेणारे आणि बाकीचा जगताचा जरी लोप झाला तरी देखील नाम घेण्यासाठी तुम्ही जी वस्तू म्हणजे परमात्मा राम कृष्ण दत्त शिव हरी या रूपाने ज्या परमात्म्याची भावना केलेली असते तेवढं जगत शिल्लक राहतं, तेवढ्या पुरतं जगत शिल्लक राहतं. गिरीधर गोपाळ शिल्लक राहतो, धनुर्धारी राम शिल्लक राहतो. जर नाम घेत असताना तुम्ही सगुणाचं ध्यान करत किंवा सगुणाकडे लक्ष देत नाम घेत असाल, म्हणजे डोळे मिटलेले आहेत तरी सगुण मूर्ती पाहत नाम घेत असाल, तर बाकीचं जगत जातं. पण एवढं तर जगत शिल्लक राहतं तुमच्या कल्पनेतलं. शरचापधारी रामचंद्र कमरेवर हात ठेवून युगे 28 उभा असलेला पांडुरंग, एवढं तरी जगत शिल्लक राहतं. आणि एक गोष्ट शिल्लक राहते, ती म्हणजे वृत्ती, नामाची वृत्ती. आता तिथं तीन गोष्टी असतात. एक म्हणजे ते जगत बाकीचं संपलं तरी मूर्ती रूपानी, वृत्ती रूपानी नाम, ते नाम ज्याचं आहे तो परमात्मा या भावनेसहित ती वृत्ती असते, आणि नाम घेणारे तुम्ही. नाम घेता घेता तुमची वृत्ती ही परमात्मा भावाशी जशी जशी तल्लीन होऊन जाते तसं नाम घेणारा आपल्या स्वतःला विसरतो. ध्यानामध्ये जगत विसरलं जातं, ध्यानामध्ये जगत शून्य होतं, वृत्ती शून्यता निर्माण होते. तर इथं तुमच्यापासूनच निर्माण झालेली वृत्ती पण नामाच्या अंगाने केवळ शिल्लक राहते, वस्तूच्या म्हणजे परमात्म्याच्या अंगाने शिल्लक राहते आणि तुमचा लोप होतो. नाम घेणारा आपल्या स्वतःला विसरतो आणि परमात्मा शिल्लक राहतो.
ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये जगत जातं आणि जगत दर्शन घेणारा जो मी त्या मीला शुद्ध मीला परमात्म्याचा बोध होतो. म्हणजे तूच्या सापेक्ष जो मी आहे तू गेल्याबरोबर मीही जातो. मी जातो याचा अर्थ मला परमात्म्याचा बोध होतो. तर नामस्मरण करताना जो तू आहे तो शिल्लक राहतो. तुला आठवणारा मी मला विसरतो आणि तू मध्ये विसर्जित होतो. एकटा तू राहिला तर मी राहत नाही. मी गेल्यामुळं तूही राहत नाही, परमात्माच राहतो. अशा प्रकारे नामस्मरणाचा जो विनियोग आहे तो विनियोग हा सच्चिदानंद परमात्म्याचं स्मरण करता करता केवळ सच्चिदानंद भाव शिल्लक राहण्यामध्ये होतो. आपण एक दोन मिनिटं शांत बसू. हरी 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 राम 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 स्वामी जी स्वामी जी स्वामी जी. आता या नामाचा थोडक्यात विनियोग आपण पाहू. आपण सगळे डोळे मिटून बसू. डोळे मिटल्यानंतर आपल्या समोर एक तर निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य अशा परमात्म वस्तूला प्राप्तव्य म्हणून आपण ठेवू आणि तीच परमात्म वस्तू ज्यांना निर्गुणाकडे लक्ष देणं कठीण जातं त्यांच्याकरता सगुण श्रीकृष्णाच्या ठिकाणी आहे असं पाहू. कोणतंही प्रतीक घेतलं तरी चालेल. कृष्ण दत्त शिव राम कृष्णाच्या ठिकाणी ज्यांना निर्गुण परमात्मा अवघड जातो त्यांच्याकरता. नाहीतर खरं म्हणजे अविनाशी निर्गुण परमात्मा प्राप्तव्य ते प्राप्तव्य करायला बसलेला नाम घेण्यासाठी मी आणि नामाच्या सहाय्याने या तीन गोष्टींखेरीज दुसरी कुठलीच चौथी गोष्ट नाही। बघा, शांत बसा। तुमचं सगळं लक्ष शरवत, म्हणजे बाणाच्या टोकाचा अग्र परमात्म्याकडे आहे, परमात्म प्राप्तीकडे आहे, नाम हा बाण आहे तुमचा असं समजा, आणि ते प्राप्तव्य आहे। तुम्ही निमित्त आहात, जे प्राप्तव्य आहे ते तुम्हाला प्रधान आहे। आता ओम श्री कृष्णाय नमः असं म्हणताना ज्यांना निर्गुणाशी एकरूपता जमेल त्यांनी सगुण मुळीच डोळ्यासमोर आणू नका। इतरांनी सगुणच फक्त पहा आणि तो परमात्मा आहे या भावनेनी पहा। आपण सगळे बरोबर नाम घेणार आहोत। पहिली दोन नामं मी घेतो आणि मग आपण बरोबर घेऊ, म्हणजे तुम्हाला समजेल मी कशी घेतोय। ओम श्री कृष्णाय नमः। श्री कृष्णाय नमः। जणू नाम हा बाण सोडला आणि मी श्री कृष्णाशी एकरूप झालो। आता मी माझ्या जाग्यावरून परमात्म्याशी एकरूपता साधली। मी गेलोच, राहिलोच नाही, उरला तो परमात्मा, परत त्याच भावनेने पुढचं नाम। सर्वजण मिळून घेऊ। श्री कृष्णाय नमः। जणू बाण मारला, परमात्म्याशी आपण एकरूप झालो। आपल्या स्वतःला विसरलो। श्री कृष्णाय नमः। श्री कृष्णाय नमः। श्री कृष्णाय नमः। Oh।
श्री कृष्णाय नमः। श्री कृष्णाय नमः। श्री कृष्णाय नमः। तुम्ही सत अविनाशी चित चैतन्य जाणीव स्वरूप आनंद प्रेम शांत स्वरूप परमात्म्याशी एकरूप झालेले आहात। आता तुम्ही उरलेच नाही, हरि 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 स्वामी जी स्वामी जी, हरि 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 राम राम। हा नामाचा विनियोग आहे। जसं ध्यानाने परमात्मा गोचर होतो म्हणजे अनुभवाला येतो, तसं नामस्मरणाने देखील परमात्मा गोचर होतो म्हणजे अनुभवाला येतो। प्रत्यक्ष आपण परमात्म स्वरूप आहोत असा बोध निर्माण होतो। ध्यानामध्ये विचार संपतात आणि विचार संपले असं समजणारा मी शुद्ध मी शिल्लक राहतो आणि त्या शुद्ध मीला आपण देहरहित अशरीरी परमात्मा आहोत असं लक्षात येतं, रिअलाइज होतं। तर नामस्मरणामध्ये वृत्ती परमात्मभावाशी इतक्या एकरूप होतात की तुम्ही मीला विसरता आणि केवळ तो शिल्लक राहतो। मीच्या सापेक्ष तो असल्यामुळं नंतर तोही संपतो, जर मीच नसेल तर तो तरी कसा असेल, म्हणून केवळ परमात्माच शिल्लक राहतो। अशा प्रकारे ओम तत् सत या शब्दाप्रमाणे प्रथम परमात्म्याची प्रचिती घेणं असा विषय भगवंत जो सांगतात तो आपण पाहिला। प्रारंभी ध्यान एक रूपता किंवा नाम आणि एक रूपता असा विषय आपला चाललेला आहे। हा विषय आपण यथावकाश पाहतच राहू, आपली वेळ संपली। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि 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 स्वामी जी स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।
श्री राम।